नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरा विभागावरवी सुवर्णा खेडेकार तुमकां प्रादेशीक खबरो दिता. मुखेल खबरो. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी आयज स्टेट लेव्हल बँकर्स कॉन्क्लेव्हचे पणजे उक्तावण जाले. ही परिशद आयज आनी फाल्यां अशे दोन दीस चलतली. गोंयकारांक फॉर्मेलीन मुक्त आनी दर्जेदार नुस्त्याची पुरवण जाता अशें अन्न आनी वखदां प्रशासन खात्याचे मंत्री विश्वजीत राणे हांणी ट्विट करून सांगले. गोंयच्यान हज यात्रेक गेल्ले मुस्लीम भावीक आयज परत गोंयांत पावले. धरती आभा जनजातीय ग्राम उत्कर्श अभियाना खाला परा 3 जुलयाक सांगे नगरपालिका मंडळाच्या सभाघरांत खासा कार्यावळीचे आयोजन केला. शेतकी पिकावळ, नुस्ते पोसवण, फुलां फळां भाजयो, दूद हे विशीं गोंय आतां स्वयंपूर्ण जावपाक लागला. म्हत्वाचें म्हणल्यार ह्या सगळ्या मळार बायलांनी फुडाकार घेतिल्ल्यान आयज गोंय ह्यो वस्तू हेर राज्यांतल्यान आयात करपाच्या प्रमाणांत 25% घट जाल्या. जाल्यार गोंयांत रोयिल्ल्यो 10% भाजयो आतां गोंया सावन निर्यात जाता अशी माहिती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिल्या. गोंय हे आंतरराष्ट्रीय पर्यटन राज्य मात पर्यटना वांगडाच शेतकी मळार लेगीत गोंयांत खूप संद आसा अशें मुखेलमंत्र्यान सांगला. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी आयज स्टेट लेव्हल बँकर्स कॉन्क्लेव्हचे पणजे उक्तावण जाले. त्यावेळार ते उलयताले. ही परिशद आयज आनी फाल्यां अशे दोन दीस चलतली. गोंयच्या आप मजत गट वेगवेगळे वस्तू तशेंच शेतकी उत्पन्न घेतात. तांकां सक्षम करपाक बँकांनी अर्थीक नदरेंतल्यान सरकारच्या वेगवेगळ्या येवजणां वरवीं मजत करची अशें आवाहन ह्या वेळार मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी केला. चडांत चड प्रशासकीय सेवा डिजिटल माध्यमांतल्यान लोकां मेरेन ताचो लाव पावोवच्या नदरेंतल्यान सरकार काम करता अशें मुखेलमंत्र्यान सांगले. तंत्रगिन्यान, नाविन्य, संशोधन तशेंच डिजिटलायझेशनाच्या माध्यमांतल्यान आप मजत गट खूप फुडें सरपाक शकता अशें तांणी म्हळां. गोंयांत सध्या 3250 आप मजत गट आसात. जाल्यार हातूंतल्या 1120 आप मजत गटांनी बँकांकडल्यान रीण घेवन स्वताचो वेवसाय सुरू केला. उरिल्ल्या आप मजत गटांनी फुडाकार घेवन स्वताच्या गटाक घटमूट करचें अशें आवाहन ह्या वेळार मुखेलमंत्र्यान केलां. जाल्यार 170 आप मजत गटांची म्हयन्याची उलाढाल 13 लाख रुपया इतकी आसा. 14 आप मजत गट कॅन्टीन चलयतात. ह्या सगळ्यांतल्या गांवगिऱ्या वाठारांतली 23,000 बायलां सक्षम जाल्यात. जाल्यार 3250 आप मजत गटां पैकी 1120 गटांक बँकांनी आतां मेरेन वेवसाय करपा खातीर 340 कोटी रुपया रीण दिला अशी माहिती ह्या वेळार मुखेलमंत्र्यान दिल्या.
काम कर रहे हैं इनके लिए ड्रोन हम लेके आ रहे हैं उनके लिए इन फ्यूचर. पहले लोग बोलते थे कि अभी गोवा का एग्रीकल्चर कम होते जा रहे. मैं तो डेफिनेटली कहूंगा कि इट इज डे बाय डे वी आर इंक्रीजिंग. आज मैक्सिमम वुमेन्स लीड लेके काम कर रहे हैं इंक्लूडिंग द फ्लोरिकल्चर. पहले 100% हमें इम्पोर्ट करना पड़ता था. आज मैं गर्व से कह रहा हूं कि इस ऑल सेक्टर में मोर देन 25% इम्पोर्ट हमने घटा दिया है और 10% एक्सपोर्ट वेजिटेबल्स में स्पेशली हम एक्सपोर्ट कर रहे हैं. तब मैक्सिमम बैंकर्स दे आर सपोर्टिंग. वेरी फ्यू बैंकर्स जो शायद सेल्फ हेल्प ग्रुप को सपोर्ट नहीं करते होंगे, लेकिन इस वर्कशॉप के बाद 100% बैंकर्स विल श्योरली दे विल सपोर्ट. और गवर्नमेंट्स और इंस्टीट्यूशन जब एक साथ में काम करने लगे तो डेफिनेटली विल अचीव द गोल ऑफ विकसित गोवा 2037.
अन्न आणि वखदां प्रशासन संचालनालयान मार्च ते जून ह्या म्हयन्यांत फॉर्मेलीन खातीर 2 लाख नुस्त्याच्या नमुन्यांची तपासणी केली. सगळे अहवाल नेगेटिव्ह आयिल्ले. गोंयकारांक फॉर्मेलीन मुक्त आणि दर्जेदार नुस्त्याची पुरवण जाता असे अन्न आणि वखदां प्रशासन खात्याचे मंत्री विश्वजीत राणे हांणी ट्विट करून सांगले. गोंयांत फॉर्मेलिनाच्या नुस्त्याची पुरवण जाल्ल्याचो आरोप अदीमदी जायत आसता. ह्या आरोपाचे फाटभुयेर तांणी ही माहिती दिल्या. 7 वर्सां आदी नुस्त्या मदीं फॉर्मेलीन सापडिल्ल्यान राज्यांत बोवाळ निर्माण जाल्लो. 2019 वर्सा उपरांत क्वॉलिटी कंट्रोल ऑफ इंडियाच्या सहकार्यान पोळे आणि पत्रादेवी हांचे चेक नाके तशेंच मडगांव नुस्तें मार्केटांत नुस्त्याची तपासणी जाता. 2019 उपरांत पोळे हांगा 33,805 नमुने, पत्रादेवी 33,989 नमुने जाल्यार मडगांवां नुस्तें मार्केटांत 1,32,717 नमुन्यांची तपासणी जाल्या अशें तांणी सांगले. मुस्लीम भावाचे पवित्र धार्मीक स्थळ जावन आशिल्ल्या मक्केक जावपी हज यात्रेक गोंय सावन गेल्ले भावीक आयज परत आयले. काल हे भावीक मुंबय पाविल्ले. मुंबई सावन आज रेल्वेन ते गोंय आयले. मडगांवच्या रेल्वे स्थानकाचेर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दामू नायक हांच्या सयत मडगांवचे आमदार दिगंबर कामत, नावेलीचे आमदार उल्हास तुयेकार, वास्कोचे आमदार दाजी साळकार तशेंच गोंय हज समितीचे अध्यक्ष उरफान मुल्ला हांणी तांकां येवकार दिलो. गोंयांतले भाजप सरकार सगळ्या धर्मांतल्या लोकांक समान वागणूक दिता. गोंय सावन हज यात्रेक वचपी भाविकांक गोंय सरकारान आदार केल्लो. त्याच प्रमाण सेंट फ्रांसीस झेवियराच्या प्रदर्शना आशिल्ल्या तेवळारूय लोकांक कसल्याच त्रासाविना हो उत्सवान भाग घेवपाक मेळचो ह्या खातीर सरकारान सगळे यत्न केल्ले अशें नायक हांणी ह्या वेळार सांगले. ह्या वेळार हज यात्रेकरूनी आपले अणभव सांगले. हज समितीचे अध्यक्ष उरफान मुल्ला हांणी सगळ्यांक येवकार दिलो आनी उपरांत तांणी उपकार मानले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
धरती आभा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानाखाला 3 जुलय 2025 दिसा सकाळी 10 वरां सावन सांगे नगरपालिका मंडळाच्या सभागरांत खासा कार्यावळीचें आयोजन केलां. केंद्रीय आदिवासी वेव्हार मंत्री श्री ज्युएल ओराम, मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत, समाज कल्याण मंत्री श्री सुभाष फळदेसाय, सभापती श्री रमेश तवडकर, लोकसभा खासदार कॅप्टन विरियातो फेर्नांडीस, आमदार आणि जीसीडीसीचे अध्यक्ष श्री गणेश गांवकार, आमदार निलेश काब्राल, श्री एल्टन डिकॉस्ता आणि हेर मानेस्त या कार्यावळीक हाजीर रावतले. कार्यावळीन मानेस्तांच्या हस्तुकी केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांच्या लावार्थ्यांक मंजुरी पत्रां, रान हक्क दाखले भेटोवपांत येतले. तशेंच कार्यावळीन भलायकीची तपासणी जातली. जातीचो दाखलो, पीएम किसान कार्ड, जनधन खाते, एलपीजी कनेक्शन आणि हेर येवजण्यांचो लाव घेवपा खातीर सेवा दितले. नागरिकांनी या शिबिरातल्या सेवांचो लाव घेवचो अशें आयोजकांनी मागला. कृषी संचालनालयान महाराष्ट्र राज्यातल्या दापोली रत्नागिरी हांगच्या डॉ बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठांत बीटॅक कृषी अभियांत्रिकी अभ्यासक्रमांक प्रवेश घेवपा खातीर पात्र विद्यार्थ्यांकडल्यान अर्ज मागयल्यात. गोंय सरकारच्या कृषी संचालनालयान कोंकण कृषी विद्यापीठाकडेन केल्ल्या समजिकाय कबलाती प्रमाण बीटॅक कृषी अभियांत्रिकी अभ्यासक्रमा खातीर दर वर्सा गोंयच्या 2 विद्यार्थ्यांक प्रवेश घेवपाची संद मेळटा. इत्सूक विद्यार्थ्यांनी कृषी संचालनालय, कृषी भवन, टोंग करंजाळे हांगा अर्ज करपाक जाय. बीटॅक कृषी अभियांत्रिकी अभ्यासक्रमा खातीर जेईई मेन निकालाचेर विद्यार्थ्यांची निवड जातली. विहित नमुन्यातले अर्ज कृषी संचालनालय, कृषी भवन, टोंग करंजाळे हांगा उपलब्ध आसात वा कृषी संचालनालयाच्या www.agri.gova.gov.in या वेबसायटी वयल्यान डावनलोड करून घेवपाक शकतात. पुराय भरिल्ले अर्ज स्विकारपाची निमणी तारीख 8 जुलय 2025 अशी आसा. सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयान दिव्यांग व्यक्तीच्या सशक्तीकरणा खातीर राष्ट्रीय पुरस्कार 2025 खातीर अर्ज आपयल्यात. पुरस्कारा खातीर ऑनलायन अर्ज नामांकना मेळोवपा खातीर राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.award.gov.in उक्ते केला. दर वर्सा 3 डिसेंबराक आंतरराष्ट्रीय दिव्यांग व्यक्तीचो दीस मनोवपा खातीर दिवपी हे प्रतिष्ठीत नागरी पुरस्कार दिव्यांग व्यक्तींक आणि संस्थांक दिव्यांगजनांक सशक्तीकरण आणि आसपाव करपा खातीर तांणी केल्ल्या उत्कृष्ट कामगिरी खातीर आणि योगदाना खातीर भोवमान करतात. दिव्यांग व्यक्तीच्या सशक्तीकरण खात्यान पोरवरी हांणी दिव्यांग वाठारांतल्या सगळ्या पात्र व्यक्तींक एनजीओ संस्थांक आणि भागधारकांक अर्ज करपाची वा पात्र उमेदवारांची नावां सुचोवपाची विनंती केल्या. रोटरी क्लब पणजी वरवी आयज रोटरीच्या वांगड्यांनी कांपाल कॉलनी हांगा फळझाडांची रोपां लावन वृक्षारोपण कार्यावळ मनयली. या वेळार पणजेचे उपमहापौर संजीव नाईक, रोटरीचे जिल्हा गव्हर्नर अरुण भंडारे आणि हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. सध्या राज्यात नैऋत्य मान्सून दुबळो पडलो असलो तरी काय जाग्यांचेर व्हडल्या पावसाचे दडको पडटात. पणजी वेधशाळेन दिल्ले माहिती प्रमाण 7 जुलै मेरेन राज्यांत किरकोळ ते मध्यम स्वरुपाचो पावस पडपाचो अदमास आसा. फुडलो सप्तकभर येलो अलर्ट जारी केला. फुडल्या 24 वरांत राज्यांत चडांत चड तापमान 32 डिग्री सेल्सियस आनी उण्यान उणे तापमान 25 डिग्री सेल्सियस आसतले. परतून एक फावट मुखेल खबरो. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी आयज स्टेट लेव्हल बँकर्स कॉन्क्लेव्हचे पणजे उक्तावण जाले. ही परिशद आयज आनी फाल्यां अशे 2 दीस चलतली. गोंयकारांक फॉर्मेलीन मुक्त आनी दर्जेदार नुस्त्याची पुरवण जाता अशें अन्न आनी वखदा प्रशासन खात्याचे मंत्री विश्वजीत राणे हांणी ट्विट करून सांगला. गोंयच्यान हज यात्रेक गेल्ले मुस्लीम भावीक आयज परत गोंयांत पावले. आनी धरती आभा जनजातीय ग्राम उत्कर्श अभियाना खाला 3 जुलयाक सांगे नगरपालिका मंडळाच्या सभाघरांत खासा कार्यावळीचे आयोजन केलां. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आमचें फुडलें खबरापत्र तुमकां फाल्यां सकाळीं 7:25 मिनटांचेर आयकुपाक मेळटलें. तो मेरेन नमस्कार.